चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, शेतकरी चिंताग्रस्त। जिल्ह्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि घोडगंगा असे ठराविक सहकारी साखर कारखाने एप्रिल महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे, कारण या कारखान्यांच्या परिसरात अद्यापही ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्यानं ऊसाची कमतरता भासणार नाही। परंतु जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांचं चित्र पाहता अनेक कारखाने मार्च महिन्यातच बंद होण्याची शक्यता आहे। असं असलं तरी कारखान्यांनी शेतकऱ्यांची FRP नुसार ऊस बिलं अजूनही दिली नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत। दरम्यान जे साखर कारखाने बंद होण्याच्या अवस्थेत आहेत अशा साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनानं शेतकऱ्यांना FRP नुसार अद्यापही ऊसाची बिलं अदा केलेली नाहीत, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं जीवन ऊस पिकावर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना ऊस बिलाची नितांत आवश्यकता आहे। जिल्ह्यात ऊस दराचे तुकडे पाडण्याचा निर्णय साखर कारखान्यांनी घेतल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं। शेतकऱ्यांकडून संमती पत्रावर सह्या करून घेतल्या जात असल्याचंही समजतं। काही साखर कारखान्यांनी एक बिल देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आज अखेर बिलं देण्यासाठी बहुतांशी साखर कारखान्यांनी ठोस पावलं उचलली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्यानं ज्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याच्या गाळपासाठी गेला आहे अशा शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतीक्षा लागून राहिली आहे। कारखान्यांचं धुराडं विझण्याच्या मार्गावर आलं असता अजूनही शेतकऱ्यांना FRP ची रक्कम हाती पडली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संसाराची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। जिल्ह्यातील बहुचर्चित आणि चांगलं व्यवस्थापन असलेल्या भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्र बाळासाहेब बेंडे यांनी काही दिवसांपूर्वीच स्वीकारली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतीक्षा करावी लागणार नाही असं त्यांनी सांगितलं। जिल्ह्यात 4 खासगी आणि 13 सहकारी साखर कारखाने आहेत। खासगी कारखान्यांनी जाहीरपणे दराची घोषणा केली आहे, मात्र इतर कोणत्याही कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप सुरू केलं आहे।